चीनीमंडी.com पॉडकास्ट। थायलंडची दुष्काळग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 300 दशलक्ष डॉलर्सची मदत। थायलंडने आपल्या दुष्काळग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मंगळवारी 10 अब्ज 319 दशलक्ष मदत मंजूर केली आहे। ब्राझील नंतर थायलंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातक देश आहे, परंतु डिसेंबर एप्रिल या हंगामात एका वर्षापूर्वीच्या तुलनेत साखर उत्पादनात 40% जास्त घट झाली आहे। दीर्घकाळ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एका दशकात ऊसाचे गाळप कमी झाले। सरकारच्या अपेक्षेप्रमाणे सुमारे 3 लाख ऊस उत्पादकांना आर्थिक मदत मिळेल असे सरकारचे उपप्रवक्ते रत्वदा थानादिरे यांनी सांगितले। ते म्हणाले, यावर्षी दुष्काळाचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आणि त्यांना प्रति टन उत्पादन खर्चही जास्त झाला। सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत सहानुभूती आहे। पुढच्या हंगामात थायलंडच्या ऊस उत्पादनात आणखी 20% घट होण्याची शक्यता असल्याची शंका केन शुगर फंडच्या कार्यालयाने व्यक्त केली। तसेच एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी नवीन पिके लावली आणि कोरोना व्हायरस साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला धडक दिल्याने साखरेची मागणी कमी झाली आहे।